सुरुवातीच्या 20 ओव्या. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूच गणेशु सकलार्थ मती प्रकाशु म्हणे निवृत्ती दासु अवधारी जोजी. हे शब्द ब्रह्म अशेष तेची मूर्ती सुवेश जेथ वर्ण वपू निर्दोष निरवत असे स्मृती तेची अवेव देखा आंगिक भाव तेथ लावण्याची ठेव अर्थ शोभा अष्टादश पुराणे तीची मणिभूषणे पदपद्धती खेवणे प्रमेय रत्नांची पदबंध नागर तेची रंगाथिले अंबर जेथ साहित्य वाणे सपूर उजाळाचे देखा काव्य नाटका जे निर्धारिता स कौतुका त्याची ऋणझुणती क्षुद्र घंटिका अर्थध्वनी नाना प्रमेयांची परी निपुणपणे पाहता कुसरी दिसती उचित पदे माझारी रत्ने भली तेथ व्यासादिकांच्या मती तेची मेखळा निरवती चोखाळपणे झळकती पल्लव सडका देखा षट दर्शने म्हणपती तेची भुजांची आकृती म्हणून विसंवादे धरिती आयुधे हाती तरी तर्कू तेची फरशु नीती भेदू अंकुशु वेदांतू तो महारसु मोदकू मिरवे एके हाती दंतू जो स्वभावता खंडितू तो बौद्ध मत संकेतू वार्तिकाचा मग सहजे सत्कार वादू तो पद्म करू वरदू धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभय असतू देखा विवेकवंतू सुविमयू तोची शुंडा दंडू सरळू जेथ परमानंदू केवळू महासुखाचा तरी संवादू तोची दशनू जो समता शुभ्र वर्णू देवो उन्मेष सूक्ष्म क्षणू विघ्नराजू मज अवगमल या दोनी मीमांसा श्रवण स्थानी बोध मदामृत मुनी आली सेविती प्रमेय प्रवाल सुप्रभ द्वैता द्वैत तेची निकुंभ सरिसेपणे इकवटत इभ मस्तकावरी इयोपरी दशोपनिषदे जिये उदारे ज्ञान मकरंदे तिये कुसुमे मुगुटी सुगंधे शोभती भली अकार चरण युगुल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे हे तिन्ही एकवटले तेथ शब्द ब्रह्म कवळले ते निया श्री गुरुकृपे मनिले आदि बीज.
हरी हरी वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शित स्वात्मसुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हालाहल मोह शांतये पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय 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 रघुवीर जैसे जयाचे भजन तैसेची दे समाधान भाव होता किंचित न्यून आपणही दुरावे दर्पणी प्रतिबिंब दिसे जैशास तैसे भासे तयाचे सूत्र असे आपणाच पासी जैसे आपण करावे तैसेची तेणे व्हावे जरी डोळे पसरूनी पहावे तरी तेही टवकारे भ्रुकुटीस घालूनी मिठी पाहता क्रोधे तेही उठी आपण हास्य करिता पोटी तेही आनंदे। जैसा भाव प्रतिबिंबला तयाचाची देव झाला, जो जैसे भजे त्याला तैसाची वोळे। भावे परमार्थाची या वाटा वाहती भक्तीची या पेठा, भरला मोक्षाचा चोहटा सज्जन संगे। भावाला परमार्थामध्ये असाधारण महत्व आहे। भावाप्रमाणे भजन होतं, भाव नसेल तर भजन होत नाही, शंका असेल तर भजन होत नाही, अश्रद्धा असेल तर भजन होत नाही। केवळ तर्काचं काम नाहीये भजन करणं हे, भजन हे केवळ बुद्धीचं काम नाहीये। भाव ही विशिष्ट दृष्टी आहे, भाव ही सकारात्मक दृष्टी आहे, भाव ही विश्वासाची दृष्टी आहे, भाव ही श्रद्धेची दृष्टी आहे। जर एखादी गोष्ट सिद्धच असेल आणि सिद्ध आहे हे आपल्याला माहीत असेल तर आपल्याला त्याचं ज्ञानच असतं। जर ज्ञान असेल तर विश्वास ठेवण्याची गरज नाही, कारण समक्षच माहीत असतं, प्रत्यक्षच माहीत असतं। भगवंत असं म्हणतात की अश्रद्ध, जो अश्रद्ध आहे आणि संशयी आहे, अज्ञश्च अश्रद्धधानश्च संशयात्मा विनश्यती। ज्याला स्वतःचं ज्ञान नाही, जर स्वतःचं ज्ञान असेल तर मग विश्वास ठेवण्याचा प्रश्नच येत नाही, त्याला माहीतच असतं। रामतीर्थांना कोणी विचारलं तर मग परमात्मा आहे असं तुम्हाला म्हणायचंय तर माझ्या म्हणण्यावर आणि न म्हणण्यावर काही अवलंबून नाहीये। परमात्मा हा आहेच आणि तो आहे हे माझं ज्ञान आहे। जर स्वतःचं ज्ञान असेल तर मुद्दाच येत नाही, प्रश्नच येत नाही। पण ज्याला स्वतःचं ज्ञानही नाही आणि ज्याच्या ठिकाणी असंशय, ज्याच्या ठिकाणी संशय आहे, एकतर स्वतःचं स्वतःला तरी कळावं किंवा ज्यांना कळेल त्यांच्यावर विश्वास तरी ठेवावा। म्हणून ज्याला स्वतःचं कळत नाही आणि ज्यांना कळेल त्यांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवत नाही असं भगवंत म्हणतात। अज्ञश्च अश्रद्धधानश्च संशयात्मा, आणि ज्याच्या ठिकाणी संशय आहे त्याला ज्ञान प्राप्त होत नाही, त्याचा विनाश होतो, याचा अर्थ त्याला ज्ञान प्राप्त होत नाही। म्हणून परमार्थ हा भावानी होणारी गोष्ट आहे, आणि परमार्थच नव्हे तर सर्व गोष्टी केवळ भावानी होतात, तर्कानी अथवा बुद्धीनी होत नाहीत। तुमचा विवाह झालेला आहे आणि तुमच्या पतीच्या पूर्व जीवनाविषयी तुम्हाला संशय आहे, तुमचा विवाह नीट काम करू शकणार नाही। तुमच्या पत्नीच्या पूर्व जीवनाविषयी तुम्हाला संशय निर्माण झाला, तुमचं जीवन नीट काम करू शकणार नाही, विवाह नीट काम करू शकणार नाही। भावच ठेवावा लागतो। एखादी गोष्ट शोधायची म्हणजे किती शोधायची यालाही मर्यादा असते। शेवटी विश्वासानेच व्यवहार चालतो। अगदी बँकेत जरी तुम्ही गेलात तरी देखील तुम्हाला कॅशियर प्रथम टोकन मागतो, तुम्ही त्याला टोकन देता आणि मग तो तुम्हाला कॅश पेड शिक्का मारून पैसे देतो। जर असं घडलं तर की तुम्हाला तुमच्याकडून टोकन घेतलं दिले पैसे असं सांगितलं तर आपण टोकन दिलं तो आपल्याला पैसे देणार. जर एखादा म्हणाला या हाताने टोकन त्या हाताने कॅश असा व्यवहार होऊ शकत नाही. कुठेतरी भाव असल्याखेरीज व्यवहार होत नाही. लोकमान्य असं म्हणतात की आई मुलाला सांगते की हे तुझे वडील, तेव्हा मुलाला विश्वास ठेवावा लागतो की हे माझे वडील. हे अगदी टोकाचं उदाहरण झालं, सर्वसाधारण देऊ नये असं उदाहरण झालं. तरी देखील या सर्व गोष्टी भावानी चालतात, व्यवहार देखील भावानी चालतो. तुम्हाला आठवत असेल तुम्ही जर तुमच्या शाळा कॉलेजच्या जीवनामध्ये ज्या ज्या वेळेला तुम्हाला शिक्षकांविषयी अश्रद्धा निर्माण झाली किंवा चेष्टा करण्याची भावना निर्माण झाली किंवा त्यांना नीट समजत नाहीये, ते नीट शिकवत नाहीयेत अशी भावना निर्माण झाली तर तुम्ही त्यांच्याकडून नीट शिकू शकला नाहीत अशी परिस्थिती तुम्हाला माहितीये. याचं कारण शिकवणाऱ्यावर देखील भाव असणं गरजेचं आहे. समर्थ असं म्हणतात की भावे परमार्थाची या वाटा, वाहती भक्तीची या पेठा, भरला मोक्षाचा चोहटा सज्जन संगे. म्हणून परमार्थ करायचा जर असेल तर बाकी सगळ्या गोष्टी असणं म्हणजे सद्गुरू आहेत, तुमच्यापाशी सत्शास्त्राची पुस्तकं आहेत, एखादं ठिकाण आहे ध्यान मंदिरासारखं जिथं तुम्ही जाऊ शकाल असं, तुम्हाला जीवनामध्ये परमार्थ करण्यासाठी अनुकूलता असेल. काही काही मंडळींना इतकी प्रतिकूलता असते. प्रतिकूलता हे परमार्थ न करण्याचं कारण नाहीये, तरी देखील सुरुवातीला जितपत अनुकूलता लागते तितपत ही अनुकूलता नसेल. काही काहींच्या नशिबी असतं की एक नोकरी करायची, ती नोकरी केल्यावर दुसरी नोकरी करायची पार्ट टाइम, आणि ते झाल्यावर देखील घरी काहीतरी उद्योग करायचा. तुमच्या संसाराची ती गरज असेल किंवा आवश्यकता असेल, तुम्ही कसा परमार्थ करणार? तुम्ही संतांच्या संगतीला कसे जाऊन बसणार? पण या सर्व गोष्टी आहेत, पण तुमच्यापाशी अश्रद्धा असेल, तुमच्यापाशी भाव नसेल तर परमार्थ होऊ शकत नाही. म्हणून परमार्थ होण्यासाठी सर्वात मुळात गरज तुमच्यापाशी भाव असण्याची आहे. भावे परमार्थाची या वाटा, वाहती भक्तीची या पेठा. मग परमार्थाच्या वाटा तुम्हाला भक्तीच्या पेठांमध्ये घेऊन जातील. पुष्कळ चांगली चांगली क्षेत्र आहेत, भजन आहे, नामस्मरण आहे, प्रार्थना आहे, ध्यान आहे. भरला मोक्षाचा चोहटा सज्जन संगे, आणि मोक्ष तर असा चव्हाट्यावर मांडून ठेवल्यासारखा सोपा होऊन जातो. फक्त संत संगती पाहिजे, पण या सर्वाला प्रथम तुम्हाला भाव असणं गरजेचं आहे. तुमच्यापाशी जर भाव नसेल तर या कशाचा काही उपयोग नाही. भावे भजनी जे लागले ते ईश्वरी पावन झाले. म्हणून भावाच्या योगाने जे भजन करायला लागले ते ईश्वराच्या दरबारामध्ये ईश्वराच्या ठिकाणी एकरूपता पाहून त्यांचं जीवन पुण्य पावन असं झालं. भावार्थ बळे उद्धरिले पूर्वजतेही. म्हणून भाव असला की भजन हे स्वाभाविक आहे. भाव याचा अर्थ आहे पणा बर का? भाव म्हणजे अस्ति भूमिका, नास्ति ही भूमिका नाही, अस्ति भूमिकेला भाव असं म्हणतात, आहे भूमिकेला भाव असं म्हणतात। आणि जर भगवंतांनी जसं न असतहा विद्यते भावो न अभावो विद्यते सतहा, भाव म्हणजे आहेच आहे अशी गोष्ट, जे सत आहे जे शाश्वत आहे त्याचा अभाव कधीही नसतो, आणि जे अशाश्वत आहे त्याला भाव कधीही नसतो, असा एक सिद्धांत वजा भगवंतांनी मांडून ठेवलेला महत्वाचा असा भाग, आपला ज्याच्यावर भाव असतो त्याला अस्तित्व नाही, म्हणजे शाश्वत अस्तित्व नाही। आपल्या एखाद्या व्यक्तीवर भाव असतो, व्यक्ती जाते, नाशिवंत ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर कितीही आहेपणाचा आरोप केला तरी ते नाहीसं होणारं असतं। म्हणून जे जे जाणारं आहे ते आणि न जाणारं आहे ते याचा निर्णय होणं याला भाव असं म्हणतात। जे सत स्वरूप आहे त्याचा कधीही अभाव शक्य नाही, आणि जे असत आहे त्याचा भाव शक्य नाही। उदाहरणार्थ देह हा असत आहे, त्याला बरीच स्थित्यंतर आहेत आणि पुढे तो नाहीसा होणार आहे। एखादं घर आहे तर ते घर आता कितीही खरं वाटलं तरी देखील काही काळाने ते पाडण्याची गरज असते। नाशिवंतामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींना सत्यत्व नाही, कितीही टोले जंग उभारणी करा। पुण्यामध्ये शनिवारवाडा आहे, स्वामीजी सांगायचे की एकेकाळी सबंध राष्ट्राचं राजकारण तिथून होत होतं, तिथून दिल्ली जिंकलेली होती। आमच्या लहानपणी आता पुरातत्व विभागाला बरीच जाग आली आणि शनिवारवाड्यात जाण्यासाठी तिकीटं तिथेही सुशोभीकरण, पण आमच्या लहानपणीची गोष्ट आहे की तिथं दुपारी भिकारी जाऊन झोपायचे, कोणी अभ्यासाला जायचं, तिथं अनेक बरे वाईट उद्योग चालायचे। ज्या वास्तूमधून एवढा मोठा कारभार एकेकाळी चालत होता तिथं भिकारी झोपत होते, तिथं दरवाजे होते आणि बड्या लोकांनी कोणत्या दरवाज्यातून आत यायचं, सामान्य लोकांनी कोणत्या दरवाज्यातून आत यायचं सगळं ठरलेलं होतं। स्वामीजी म्हणायचे की तो नाना वाडा मोरोबा वाडा एकदा जाऊन पहा। याचं कारण असं, आपले जुने किल्ले पहा, आपल्याला जतनही करून ठेवता येत नाहीच, पण जे नाशिवंत आहे ते कधी ना कधीतरी संपणारं असतं, त्याला कधीही भाव म्हणजे कायम अस्तित्व नसतं। भाव हा आपल्या अंतःकरणामध्ये असतो आणि अंतःकरणामध्ये असणाऱ्या आहे या भावानी अस्तिभावानी परमार्थ होतो। भावे भजनी जे लागले ते ईश्वरी पावन झाले, हा भाव ठेवून जे भजनाला भज भज धातू हा एकरूपता सांगतो। आचार्यांनी भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढ मते असं म्हटलेलं आहे, याचा अर्थ टाळ्या वाजून भजन करा नव्हे, भज याचा अर्थ एकरूप व्हा, त्या गोविंदाशी एकरूप व्हा, हे मूढ मते, मूढ राहू नका। प्राप्ते सन्निहिते मरणे नही नही रक्षती डुकरी करणे, विद्वत्ता काही कामाला येणार नाही, मरण सन्निध आहे, जीवन संपणार आहे, कारण जीवनाला तसा भाव नाही, पण आपल्या आत जो आहे ज्याला मी देह आहे असं समजतं त्या चैतन्याला अभाव नाही, ते चैतन्य सर्व ठिकाणी एकसारखं आहे, त्याला संवित्त असं म्हणतात। ते चैतन्यच खरं देहाच्या अंगानी, इंद्रियांच्या अंगानी, देह हालचाल करतो ते त्या चैतन्याच्या पोटीच करतो, ते चैतन्य नसेल तर देह हालचाल करू शकत नाही। प्रत्येक इंद्रिय आहे आणि प्रत्येक इंद्रियाचे आपले आपले आनंद आहेत, जसं डोळ्याचा एक पाहण्याचा आनंद आहे, कानाचा एक ऐकण्याचा आनंद आहे, खाण्याचा एक आनंद आहे, इंद्रियांप्रमाणे विषय बदलतात तरी देखील त्याचा आनंद ज्याला मिळतो तो एकच आहे, तो ते वेगवेगळे नाहीत। ज्याला डोळ्यापासून सुख मिळतं त्यालाच कानापासून सुख मिळतं, त्यालाच खाण्यापासून सुख मिळतं, तो सगळी सुख अनुभवणारा आहे आणि आज तो सगळी सुख अनुभवणारा आहे, कालही तो सगळी सुख अनुभवणारा, महिन्यापूर्वी तोच होता, 10 वर्षापूर्वीही तोच होता आणि जो या देहामध्ये आहे सगळी सुख अनुभवणारा तोच यांच्याही देहात आहे, तोच सर्व सुख अनुभवतो आणि तोच या सर्वांच्या देहामध्ये सर्व सुख अनुभवतो, त्याला संवित्त असं म्हणतात, त्याला आत्मा असं म्हणतात। आणि जर समजा हा देह गेला पडला काळाच्या ओघात, तर या देहाच्या अंगानी, या देहाच्या अंगानी, त्या देहाच्या अंगानी तोच सर्व सुख अनुभवतो। या जन्मामध्ये जो सर्व सुख अनुभवतो तोच मागच्या जन्मामध्ये सर्व सुख अनुभवत होता, तोच वर्ष कल्प युग तोच एकमेव सर्व सुख अनुभवणारा आहे। त्याचा कधीही अभाव नाही। त्याच्याशी जर एकरूपता साधली गेली तर इंद्रियांचं जे जीवन आहे तर त्या जीवनावर असणारा विश्वास, त्या जीवनातून मिळणारा जो आनंद आहे तो आनंद त्याच्यापेक्षाही बलिष्ठ आनंद, त्या आनंदाचा ती व्यक्ती धनी होऊन राहते। पण त्याच्याशी ते जर मिळवायचं असेल तर त्याच्याशी एकरूप होण्याची युक्ती जमली पाहिजे, ती जर युक्ती साधली तर त्याच्याशी एकरूपता साधेल। भावे भजनी जे लागले ते ईश्वरी पावन झाले, ते त्या परमेश्वरी तत्वाशी एकरूप होतात आणि पुण्य पावन होऊन जातात, मग त्यांचा देहही पुण्य पावन समजला जातो। हे जे देह आहेत ज्ञानेश्वर महाराजांसारखे, स्वामीजींसारखे, समर्थ तर म्हणतात की तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे, ते तर पुण्य पुरुष आहेतच, पण त्यांच्या दर्शनाने देखील आपण पुण्य पावन होतो, त्यांचा जर स्पर्श झाला तर आपल्याला पुण्य प्राप्त होतं। तया भाषणे नष्ट संदेह मोडे, अशा महत्तेला त्यांचे देह जाऊन पोचतात। केवळ त्यांच्या आत असणाऱ्या या संवित आत्मतत्वाच्या ज्ञानाच्या योगाने, भावे भजनी जे लागले ते ईश्वरी पावन झाले, भावार्थ बळे उद्धरिले पूर्वजतेही। आपण एक 2-3 मिनिटं शांत डोळे मिटून बसू।
हरि 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 स्वामी जी स्वामी जी स्वामी जी हरि हरि भाव धरून भजनाला सुरुवात केली आपल्यापाशी जो भाव आहे जी अस्थि भूमिका आहे ती भूमिका हळूहळू वर्धिष्णु होते आहे त्या भावाने सुरुवात करावी. भावाबद्दल तुलना करता येत नाही. स्वरूपानंदांचा किती भाव होता तसा भाव आमच्यापाशी नाही. विनोबा असं म्हणतात की तुकोबांच्या ठिकाणी जो भाव होता तसा भाव माझ्या ठिकाणी नाही असं पहिलं विधान. पुढच्या विधानात म्हणतात मग आता त्याला मी काय करू. आता माझ्यापाशी जेवढा भाव आहे तेवढ्या भावांनी तरी मला सुरुवात करणं गरजेचं आहे. हळूहळू भाव वर्धिष्णु होतो. भजन ही अशी एक गोष्ट आहे की भजन करता करता त्या कृतीमुळं भाव हळूहळू वाढणं हे शक्य आहे. भगवंत असं म्हणतात की नास्ती बुद्धी ही अयुक्तस्य नच अयुक्तस्य भावना न अभावयत शांती ही अशांतस्य कुतः सुखम. भाव असण्यासाठी तुमचं जीवन परिमित आणि नियमित असणं गरजेचं आहे. युक्त असणं गरजेचं आहे. अद्वा तद्वा भविष्यती अशा जीवनामध्ये भाव जो संतांना किंवा परमार्थामध्ये आवश्यक आहे तसा भाव निर्माण होण्याची कोणतीही शक्यता नाही. तुमच्या केवळ प्रेरणा चांगल्या आहेत याच्यावर काही ठरत नाही. तुमचं जीवनही त्याला अनुकूल पाहिजे. स्वामीजी म्हणत असत की रात्री दीड दोन अडीच पर्यंत गप्पा मारत हसत खेळत ज्यांनी जागरण केलं तो सकाळी सहा वाजता ध्यानाला कसा बसणार. म्हणून या भावाच्या संवर्धनाकरता एका नियमित जीवनाची चौकट देखील गरजेची आहे. ती जर नसेल केवळ चांगले विचार आहेत पण खाण्यावर नियंत्रण नाही किंवा काय खायचं काय नाही याच्या संबंधी निश्चय नाही. काय आणि किती हे जीवनामध्ये ज्यांनी ठरवलेलं नाही त्याच्या ठिकाणी भाव निर्माण होण्याची कोणती शक्यता नाही. तो आयत्या वेळेला विषयांना बळी पडतो, कसा पडतो कोण जाणे, पण तो अचूक जसा पतंग त्या दिव्याकडे खेचला जातो आणि स्वतःचं जीवन नाहीसं करतो तसा अचूक नको त्या गोष्टींकडे खेचला जाणारा मनुष्य एरवी विचार चांगले आहेत चांगली व्यक्ती आहे पण आयत्या वेळेला घोटाळा ज्याचा होतो तर त्या व्यक्तीच्या ठिकाणी असा भाव टोकाचा भाव निर्माण होणं ही फार कठीण गोष्ट आहे. म्हणून जीवनाच्या युक्ततेपासून भाव निर्माण होणं शक्य आहे. जीवनाची परिमितता, कर्माची नेमकेपणा आणि नियमितपणा, चांगल्या गोष्टी देखील नियमित करणं गरजेचं राहतं. मी एक वर्षभर न चुकता 25 सूर्य नमस्कार घालीन या निश्चयाचा काही उपयोग होत नाही. आज मी 25 नमस्कार घालेन असं रोज म्हणावं आणि 25 नमस्कार घालावेत तरच गोष्ट घडते. मोठ्या निश्चयांनी मोठ्या संकल्पांनी देखील काही होत नाही. जे करायचं आहे ते आजच्या जीवनात करेन असं जो ठरवतो त्याच्या जीवनाला एक प्रमाणबद्धता येते आणि त्या प्रमाणबद्धतेमुळे मग भाव निर्माण होतो, आहे तो भाव वर्धिष्णू होतो. भावे भजनी जे लागले ते ईश्वरी पावन झाले, भावार्थ बळे उद्धरिले पूर्वजतेही. आणि भावार्थ बळानी ईश्वराच्या ठिकाणी जे पावन होऊन राहिले, जे ईश्वरी तत्वाशी एकरूपता साधून राहिले, म्हणून आहे त्या भावानी सुरुवात करावी, भाव वर्धिष्णू होतो. सज्जनांची संगती लाभते, सज्जनांच्या संगतीमुळे त्या भावामध्ये देखील नेमकेपणा येतो. कधी कधी भाव म्हणजे विकारवशता असं वाटण्याची शक्यता असते. जे ज्याच्या डोळ्यात टचकन पाणी येतं त्याच्यापाशी फार भाव आहे असं वाटतं, पण कदाचित तो विकारवश असू शकेल. त्याला एखादा करुणाजनक विचार सोसत नाही त्याला पटकन पाणी येतं. म्हणून भावाचा बुद्धीशी खूप संबंध आहे. जर जीवनामध्ये युक्तता नसेल, नियमित परिमितता नसेल, तर बुद्धी नीट राहणं अवघड आहे. आणि ज्याची बुद्धी नीट राहत नाही, वर्तनात जो चुकतो त्याच्या ठिकाणी भाव येऊ शकत नाही. आणि ज्याच्या ठिकाणी अभाव आहे तो नेहमी अशांत राहतो, पण ज्याच्यापाशी बुद्धी आहे त्याला शांती मिळते असं भगवद्गीता सांगत नाही. ज्याचं युक्त आचरण आहे त्याच्यापाशी बुद्धी राहते, त्याच्यापाशीच भाव राहतो आणि भावापाशी शांती राहते आणि शांतीपाशी सुख राहतं. हे सुख म्हणजे आत्मसुख आहे. अशा रीतीने आत्मसुख ज्याला प्राप्त झालं भावार्थ बळानी, जो आत्मज्ञान संपन्न होऊन गेला, आत्मज्ञान संपन्न होऊन गेला याचा अर्थ तो परमशांत होऊन गेला, परमसमाधानी होऊन गेला. संसार करत असताना जे जसं घडेल ते जो स्वीकारतो, देहरहित मनरहित असं जे निर्विषय सुख आहे त्या सुखाशी जो तदाकार होतो, प्रार्थना करता करता जो निर्विषय होतो, नाम घेता घेता जो निर्विषय होतो आणि सुखाला प्राप्त होतो, ध्यान करता करता जो विचाररहित होतो सुखाला प्राप्त होतो, असं प्रत्येक वेळेला सुखाला प्राप्त होणं म्हणजे आत्मसुखाला प्राप्त होणं हे जो मिळवतो त्याचं जीवन एक प्रकारे धन्य होऊन जातं। समर्थ त्याच्या पुढे जाऊन विधान करतात की या भावार्थ बळानी एका बाजूनी तो आत्मज्ञान संपादन करतो आणि दुसऱ्या बाजूनी त्यांनीच पूर्वजांचा उद्धार केला। काही काही संकल्पना ज्या केवळ श्रद्धेमध्ये आहेत असं वाटतं त्याच्यात पूर्वजांचा उद्धारही देखील आहे। आपल्याला आपल्या उद्धाराविषयी कळतं, पूर्वजांचा उद्धार कसा होतो? म्हणजे मी आत्मज्ञान संपादन केल्यानंतर माझ्या पूर्वजांचा उद्धार होतो? समर्थ म्हणतात होतो। भावे भजनी जे लागले ते ईश्वरी पावन झाले, भावार्थ बळे उद्धरिले पूर्वज तेही। आपलं जे जीवन आहे कोणाचंही जीवन आहे ते जीवन पूर्वीपासून वाहत आलेलं आहे, पूर्वीच्या मंडळींकडून मिळालेलं आहे। आणि असं म्हणतात की एका गुणसूत्रामध्ये अनेक गोष्टी करण्याची क्षमता असते, अनेक सफल असफल प्रयत्न करत तुमचे वडील त्यांचे वडील त्यांचे वडील असे जे पूर्वज समजले जातात ते कार्यरत होते। मी काय म्हणतोय ते नीट समजून घ्या बरं का। तुम्ही जे सर्व प्रयत्न करता त्याचा त्या प्रयत्नांचा तुमच्यावर विलक्षण प्रभाव पडतो। तुमची गुणसूत्रही त्याला कारण असतात। प्रत्येकाच्या गुणसूत्रामध्ये परमार्थ करण्याची शक्यता क्षमता असते, धंदा करण्याची शक्यता क्षमता असते, नास्तिकतेची शक्यता क्षमता असते, आस्तिकतेची शक्यता क्षमता असते, चांगलं होण्याची शक्यता क्षमता असते, वाईट होण्याची शक्यता क्षमता असते। उपनिषद असं म्हणतात की आत्मा वै पुत्र नामासी। जेव्हा पुत्र होतो तेव्हा आत्मा आपल्या अविनाशित्वाकरता आपण असावं म्हणून परत एक अवतार धारण करतो, त्याला नाहीसं होणं अमान्य आहे। व्यक्तिगत आत्मबोध ही एक गोष्ट आहे, व्यक्तिगत जन्म नाही रे आणिक ही एक गोष्ट आहे, पण आपण असावं आणि आपण आहोत, आपण अमर आहोत म्हणून पुढचा जन्म येतो। एका व्यक्तीतून पुढचा जन्म निर्माण होतो, पुढचं जीवन निर्माण होतं। आणि हे जे पुढचं जीवन आहे त्या जीवनाला अनुवंशिकतेने स्वभाव गुणदोष प्रकृती गुणदोष कफवात पित्तात्मक आणि त्यांनी जी बरी वाईट कर्म केलेली आहेत त्याचेही गुणदोष सगळे येतात। स्वभाव येतो, रक्तातून येतं। आणि जीवन पुढे जात राहतं। हे पुढे जात राहणारं जीवन प्रत्येक जीवनामध्ये अनेक प्रयोग करतं. कधी पैसा मिळवून बघतं, कधी मान मिळवून बघतं, एखाद्या जीवनामध्ये विद्वत्ता मिळवून बघतो, सगळं करण्याचा प्रयत्न करतो. तसं त्याच्या शक्यते क्षमतेप्रमाणे ते परमार्थही करून बघत असतो. त्या सगळ्या संस्कारातून तो पुढे जात असतो. आणि असं होता होता एखाद्या वेळेला ते आश्चर्य घडतं की एखादा जन्म असाच पुढे पुढे पिढ्यानपिढ्या चालत आलेला तो टोकाचा परमार्थ करतो. त्याला मुळात आपल्या अविनश्यत्वाची जी ओढ असते त्या ओढीप्रमाणे खरंच त्याचं जीवन सफल होतं. त्याच्यातूनच नाथ निर्माण होतात, त्याच्यातूनच ज्ञानेश्वर निर्माण होतात. ज्ञानेश्वरांचं जे जीवन आहे ते बहुता जन्मी मागिली विक्षेपांची पाणीवळे झाडिली म्हणून उपजत खेव बुडाली लग्न घटिका. व्यक्ती म्हणून अनेक जन्म जन्म आम्ही करत होतो आहोत हे पूर्वजांच्या जन्मालाही लागू आहे, कारण सर्व तसंच्या तसं पुढे येत असतं. आणि अनेक सफल असफल प्रयत्नातून एखाद्या वेळेला एखाद्या पेशीला ते साधून जातो त्या जन्मामध्ये, आणि तो मुक्त होऊन जातो. त्याला आता परत जन्म नाही अशा भूमिकेवर तो येतो. त्यावेळेला जिथून सुरुवात झालेली असते अविनाशत्वाच्या भावनेनी पुन्हा पुन्हा जन्माला येणारा आत्मा हा मुक्त होऊन जातो. तेव्हा पूर्वजी उद्भवतात, पूर्वजांचाही त्याच्यात उद्धार होतो. भावे भजनी जे लागले ते ईश्वरी पावन झाले, भावार्थ बळे उद्धरिले पूर्वज तेही. त्या पेशीचा तो प्रयोग संपून जातो. आता परत जन्म नाही असं होऊन जातं. आपण स्वये तरले जनासही उपेगा आले, कीर्ती श्रवणे झाले अभक्त भावार्थी. आपण स्वतः तर करतातच, पण इतरांनाही इतरांच्या जीवनालाही त्यांचा उपयोग होतो. एका बाजूनी एका तर्काप्रमाणे पूर्वजांचाही उद्धार होतो, एका तर्कानी त्यांचा लोकांकरताही उपयोग होतो. कीर्ती श्रवणे झाले अभक्त भावार्थी, आणि त्यांची कीर्तीही वर्धिष्ण होते, त्यांच्याकडे श्रवणाल देखील येतात. पूर्वी अभक्त होते ते भावार्थी देखील होतात. म्हणून कोणाकोणाला कळत नाही की आपण पूर्वी तर काही आपलं जीवन जर पाहिलं तर आपण परमार्थ करू असं आपल्या जीवनामध्ये काही नव्हतं. कोणाकोणाच्या घरात तर देव देखील नाहीत. इथं येणारी मंडळी त्यांच्या घरी देवपूजाच झाली नाही अशी मंडळी इथं बसली आहेत. त्यांच्या वडिलांनी कधी देवपूजा केली नाही, ते अत्यंत अविश्वासी होते. त्यांच्या आजोबांनी सगळ्या प्रथा बंद केल्या, मग यांना आवड कुठून निर्माण झाली? प्रत्येक जन्मात त्या पेशींनी प्रयोग केले, ती पेशी पुढे गेली आणि पुढे जात जात तुम्ही आलात आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ते प्राप्त करता आहात. अशा प्रकारचे अभक्त, खरे ते अभक्त नाही, अनेक अनेक प्रयोगातून पुढे जात जात ते भावार्थी होऊन गेले. धन्यतयांची जननी जे लागले हरिभजनी. आणि पूर्वज म्हणजे फक्त या बाजूनीच असणारे पूर्वज वडिलांच्या बाजूनी असाही अर्थ नाही, आईच्या बाजूनी देखील. जिने धारण केलं ती जननी समर्थ असं म्हणतात की त्यांची जननी देखील त्यांची माता देखील धन्य, जे लागले हरिभजनी तेहीच एक जन्म जनी सार्थक केला, त्यांनीच हा चालू जन्म सार्थक केला, त्यांची माता देखील धन्य। तयांची वर्णूक काय थोरी, जयांचा भगवंत कैवारी, कासे लावनी उतरी पार दुःखाचा, बहुता जन्माचे सेवटी, जेणे चुके अटाटी, तोहा नरदेह भेटी करी भगवंती। म्हणून अनेक अनेक जन्मांच्या शेवटी, म्हणजे तुमच्या जीव म्हणून असणाऱ्या अनेक जन्मांच्या आणि तुमच्या पिढ्यांचे जे बरेच बरेच जन्म वंशवेलीप्रमाणे तुम्ही आलात, त्या जन्मांच्या शेवटी एखादा जेव्हा मुक्त होतो तेव्हा आधीचे सगळे आपोआप मुक्त होतात असं शास्त्र भरोसा देतं। जेणे चुके अटाटी तोहा नरदेह भेटी करी भगवंती, ही जन्म मृत्यूची अटाटी जेव्हा चुकते भगवंताची भेट होते, भगवंत कैवारी होऊन जातो, संसार दुःख पार नाहीशी होऊन जातात, जननीचं सार्थक होतं, त्यांच्या स्वतःच्या जीवनाचं सार्थक होतं, ते लोकांना उपयोगाला येतात, त्यांच्या योगाने अभक्त देखील भावार्थी होऊन जातात, त्यांचा पूर्वजांचाही उद्धार होतो, ईश्वरी ज्ञानामध्ये ते स्वतः पावन होऊन जातात, भजनामुळे हे घडतं आणि मुळात असणाऱ्या भावामुळे हे घडतं। भावे परमार्थाची या वाटा वाहती भक्तीची या पेठा, म्हणून भावानी परमार्थाच्या वाटा चोखाळाव्यात, या भावाच्या योगानी भक्तीच्या पेठांमध्ये प्रवेश होतो आणि अगदी उघड करून ठेवलेला मोक्ष सज्जन संगतीमध्ये तो मोक्ष तो हातोपाती घेऊन जातो। म्हणून धन्य ते भाविक जन, जेही जोडिले हरी निधान, अनंत जन्मांतरीचे पुण्य फळासी आले। पुढच्या वेळेला बघू। हरिओम तत्सत। विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत। ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति। हरी 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 ज्ञानोबा माउली प्रभु स्वामी जी हरी।
बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि हरि।
श्रीराम काही निवेदन आहेत।